रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर घर से लाइव है महक आपके लिए। रेड एफएम कहता है घर से बच जाते रहो। और साथ ही में एमएच 935 में जो हम बातें कर रहे हैं ना, उसी के साथ साथ बहुत सारे रूमर्स भी आ रहे हैं कि घरातले जे काही आपले पाळीव प्राणी असतात त्यांच्यामुळे सुद्धा कोरोना होतो। तर तसं बिलकुल नाही आहे, म्हणजे तसं आत्तापर्यंत कुठेही प्रूव्ह झालेलं नाही आहे। सो बरेच लोक असे आहेत की जे आपल्या आपल्या पाळीव प्राण्यांना अगदी रस्त्यावरती सोडून देत आहेत, त्यांचा काहीही दोष नाही आहे। भार्गवी, याबद्दल तू काय म्हणशील, तू काय सांग?
प्राण्यांशी नीट वागा, मग तुमच्या सोसायटीत असतील किंवा तुमच्या घरात असतील तर प्लीज त्यांना घराबाहेर काढून अबंडन करू नका। काही लोकांनी असं केलंय, येस, प्राणी हे तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे। तो जर तुमच्या घरी असतील किंवा तुमच्या आसपास सोसायटीमध्ये बरेच असे कुत्रे बित्रे असतात बघ, त्यांना पाणी द्या, त्यांना बिस्किट खायला घाला, तुम्ही अगदी बलवान भरवू नका तुम्हाला त्याची भीती वाटत असेल। पण जर खाली उतरलात कधी तर त्यांना दोन बिस्किट टाका। किंवा आता जसं काल सुकन्याताईंनी खूप छान मेसेज दिला होता की काल सगळीकडे लॉकडाऊन होतं तर सोसायटीतल्या वॉचमॅनना चहा कॉफी तरी विचारा निदान, कारण ते विचारे तर आलेत ना तुमच्या कामासाठी। ग्रॅटिट्यूड, सो त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण घेतला म्हणतो ना माणूस म्हणून आपण या 15 दिवसात खूप शिकणार आहोत की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही।
एक्झॅक्टली यार, मतलब जिनकी वजह से ये नहीं हो रहा है ना उनको आप तकलीफ ना दो। खरंतर आपल्याला जी काळजी घ्यायची आहे तीच आपण घेतली पाहिजे। एमएच 935 मध्ये मी तुम्हाला इतकंच सांगेन, 21 दिन स्टे इन। रेड एफएम कहता है स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।